आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळी टंचाईच्या सर्व सवलती अतिवृष्टीग्रस्त प्रदेशाला लागू करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्याचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार. राज्यभरात 18 रुग्णालयांमध्ये कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध होणार. आणि आयसीसी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. ओला दुष्काळ जाहीर करण्याची कोणतीच तरतूद नियमात नसल्यानं आजवर कधीच ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. मात्र दुष्काळी टंचाईच्या काळात ज्या सवलती आणि उपाययोजना केल्या जातात त्या सर्व आता या अतिवृष्टीच्या काळात लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत राज्यातल्या अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. ही सगळी मदत दिवाळीपूर्वी देण्याचा आपला प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी असे निर्देश बँकांना दिल्याचं त्यांनी सांगितलं.
ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय. पण मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही, आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळ तर ज्याला टंचाई म्हणतो आपण तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे.
राज्यात आतापर्यंतच्या अतिवृष्टीनं 60 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीपोटी 2215 कोटींच्या निधी वितरणाला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. या मदतीसाठीची ईकेवायसीची अट शिथिल करून अॅग्रीस्टॅकच्या आधारे निधी वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यानं पुढील 2-3 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल अशी माहितीही फडणवीस यांनी यावेळी दिली. राज्याचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासह मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन 10 रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन 5 रुपये कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी प्रति मेट्रिक टन 3550 रुपये एफआरपी तर बेसिक उतार्यासाठी 10.25% देण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी 1 दिवसांचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत म्हणून देणार आहेत. यातून 6 कोटी रुपयांहून अधिक निधी जमा होईल असं ते म्हणाले. शहरी आणि ग्रामीण भागात सर्वसमावेशक विकास करण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि प्रशासकीय गतिमानतेवर भर देणारे महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण 2025 या बैठकीत मंजूर करण्यात आलं. तसंच राज्याच्या विकासाला आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन एकात्मिक आणि नियोजनबद्ध गती देण्यासाठी महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्यास आणि सातारा जिल्ह्यातील फंटलड इथं दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर स्थापन करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला हाफकिन खरेदी कक्षाच्या 2% उपकरातून 25 कोटी रुपयांचा निधी देण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. राज्य सरकार कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण आखून प्रत्येक जिल्ह्यात कर्करोगावर दर्जेदार उपचार उपलब्ध करून देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. राज्यभरात 18 रुग्णालयांमध्ये कर्करोगाशी निगडीत विशेष उपचार उपलब्ध होतील. यासाठी 100 कोटी रुपये भाग भांडवलाची महाकेअर अर्थात महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अँड एज्युकेशन फाउंडेशन ही कंपनी स्थापन केली जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सेवा आणि सुशासन हा मंत्र समोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार देशात परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. सेवा पर्व या विशेष मालिकेत आज ऐकूया भारताच्या G20 मधील यशाबद्दल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताला एक प्रबळ नेतृत्व असलेला देश म्हणून जगाच्या नकाशावर स्थान मिळालं आहे. भारतानं वर्ष 2023च्या G20 परिषदेचं अध्यक्षपद भूषवल्यामुळे जागतिक पटलावर दक्षिणेकडील देशांची भूमिका मांडता आली आणि त्याचे ठोस परिणामही दिसून आले. आफ्रिकन युनियनला G20 गटात सहभागी करून घेणे आणि जैव इंधनासाठी जागतिक स्तरावर भागीदारी हे यातील महत्वाचे मुद्दे आहेत. भारतात झालेल्या G20 परिषदेचं वसुधैव कुटुंबकम हे घोषवाक्य देशाची समृद्ध संस्कृती, नीतिमत्ता आणि जागतिक सहकार्याची इच्छा अधोरेखित करतं. याबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणतात,
भारताने G20 शिखर संमेलन का सफल आयोजन किया. सफल G20 140 करोड भारतीयों के परिश्रम का परिणाम है. G20 की एक और बड़ी सफलता रही है, जिन छोटे छोटे देशों की आवाज वैश्विक मंचों तक नहीं पहुंच पाती थी, उनको पहली बार G20 में इतनी बड़ी भागीदारी मिली है. जो वंचित है उसे वरीयता देना, यही आज के भारत की प्राथमिकता है.
भारतातील G20च्या बैठकांच्या माध्यमातून ग्लोबल साऊथचा आवाज तर बळकट झालाच, त्याचबरोबर देशभरात ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी या बैठका आयोजित करून भारतानं आपला सांस्कृतिक वारसाही जगासमोर आणला.
शारदीय नवरात्रोत्सवाची उद्या सांगता होणार आहे. काल महाअष्टमीसाठी अनेक मंदिरात महिला वर्गाची रीघ लागली होती. श्री तुळजाभवानी देवीची महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा काल अत्यंत भक्तिभावानं संपन्न झाली. अष्टमीच्या दिवशी महागौरीच्या पूजेसह कन्यापूजनाचं महत्व आहे. उद्या साजरा होणाऱ्या विजयादशमीच्या म्हणजे दसऱ्याच्या सणाचा उत्साह हो सर्वत्र बघायला मिळत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर रोजी जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्त महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल यांच्या संयुक्त विद्यमाने आजपासून 8 ऑक्टोबरपर्यंत गांधी भवन कोथरूड इथं 8 दिवसांचा गांधी सप्ताह हो आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत नामवंतांची व्याख्यानं, मुलाखती असे अनेक कार्यक्रम होणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी समारंभही उद्या नागपूरच्या मुख्यालयात होणार आहे. नवी दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते एका टपाल तिकीटाचं आणि नाण्याचं प्रकाशन होणार आहे. 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिनही उद्या नागपूरमध्ये साजरा होत आहे. यानिमित्त भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी नागपूरमध्ये येतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल मंत्रालयात वंदे मातरम गीताच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. देशभक्ती आणि राष्ट्रीय अस्मितेचं प्रतीक असलेल्या वंदे मातरम गीताला येत्या 7 नोव्हेंबरला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त राज्यभरात देशभक्तीपर विविध कार्यक्रम होणार असून यात प्रामुख्यानं वंदे मातरम गीताचं प्रत्येक तालुक्यात समूहगान होणार आहे. लातूर जिल्ह्यातील किल्लारी इथं 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या भूकंपाला काल 32 वर्ष पूर्ण झाली. या भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीनं श्रद्धांजली वाहण्यात आली, तर पोलीस दलामार्फत हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. आयसीसी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत काल गुवाहाटी इथं झालेल्या सलामीच्या सामन्यात भारतीय संघानं श्रीलंकेवर 59 धावांनी विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारून 47 षटकात भारतानं श्रीलंकेसमोर 270 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र प्रत्युत्तरादाखल श्रीलंकेचा संघ 45 षटकं आणि 2 चेंडूत 211 धावांवर बाद झाला. पावसामुळे हा सामना 47 षटकांचा करण्यात आला होता. हवामान. पावसाचा जोर आता ओसरत असून उद्या कोकणात बहुतांश ठिकाणी तर इतर विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळी टंचाईच्या सर्व सवलती अतिवृष्टीग्रस्त प्रदेशाला लागू करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्याचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार. राज्यभरात 18 रुग्णालयांमध्ये कर्करोगाशी निगडीत विशेष उपचार उपलब्ध होणार. आणि आयसीसी महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सलामी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.